खरोखर सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की सगळेजण व्यसनांच्या नशेमध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जास्ती प्रमाणामध्ये आपल्या ह्या देशामध्ये बरेच असे लोक दिसतात की जे सिगरेट पिणारे आत्मा व्यक्ती एकदम सगळं काही विसरून जातो. थकवा आल्यामुळं तंबाखू खाल्ल्यामुळं थकवा नाहीसा होतो. त्याचबरोबर पेय घेतल्यामुळं गाढ झोप लागते, आराम, सगळ्या गोष्टी विसरून जातात. आणि म्हणून एक राजाचा पुत्र होता राजकुमार, आणि तो कायम सिगरेट घेत होता. सिगरेट पीत राहणं हे त्याचं खूप चाललेलं होतं. त्यामुळं घरवाले सगळे तंग झाले, आणि तंग झाल्यानंतर त्याला काय सांगायचं, कसं समजावून सांगायचं याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात सुरू होता. इतक्यात काय झालं की एक गुरु होते, त्या गुरूंकडे जाण्याचा योग त्या राजकुमाराला आला. आणि त्या राजकुमारानं काय केलं की त्या गुरूंकडे गेल्याबरोबर त्या गुरूंनी त्याला सांगितलं, आओ या 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 राजकुमार, किती छान गोष्ट आहे, तुम्ही सिगरेट जर घेत असाल तर त्याच्यापासून भरपूर फायदे आहेत, आणि घेत आहे त्यामुळे त्यामुळे होणारे पाच फायदे आहेत. आणि ते पाच फायदे कुठले माहित आहे का? जो सिगरेट पिणारा किंवा घेणारा आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या आसपास कुठंच चोरी होणार नाही. दुसरं, जे सिगरेट पिणारा आहे याला कुत्रा कधी चावणार नाही. तिसरं सांगितलं की कायम आपल्याला पालखीतून फिरवलं जाईल. आणि सगळेजण घरातले दारातले समाजातले सगळे तुमची सेवा करतील. आणि चौथं सांगितलं की सेवा अविरतपणे सुरू राहील. आणि कधीच हे राजकुमार तू म्हातारा किंवा वयस्कर होणारच नाही. हे ऐकल्यावर राजकुमार खूप खुश होतोय. आता तुम्हाला सुद्धा सर्वांना खुशी झाली असेल ना की खरोखर एवढे फायदे आहेत. खरोखर ह्या फायद्यांना बघितल्यावर व्यक्ती नकळतच त्या स्थूल आणि नाशिवंत आनंदाकडे आणि सुखाकडे जरूर पळणार. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला आनंद आणि सुख जे आहे ते सदा काळासाठी आणि अविनाशी पाहिजे. आपण छोट्याशा कालावधीसाठी या जगामध्ये आलेलो नाही आहे. अनंत स्वरूपाची आणि सदा काळासाठीची आपली ही जीवनरूपी यात्रा आहे. तर या यात्रेमध्ये आपल्याला सुख आणि आनंद हे सुद्धा अविरतपणे अविनाशी आणि सदा काळासाठी पाहिजे. तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर ह्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत याला पहिल्यांदा समजून घ्या की हे असं का आहे, असं का बरं सांगितलं. ऐकल्यावर आपल्याला खूप बरं वाटलं, परंतु बघा, आपण जेव्हा स्मोकिंग कराल किंवा पेय घ्याल किंवा आपल्याला तंबाखू खाल की ज्याच्यामुळं आपल्या या ठिकाणी सारखं आपल्याला खोकला येत राहील, आणि या खोकल्यामुळं एक पण चोर आपल्याकडं येणार नाही. आणि या तंबाखूमुळं आपल्याला आपले पायाचे बोटं झडतील, पाय झडेल, इंद्रिय सगळी अतिशय थकलेली होतील, आणि आपली शक्ती इंद्रियातली कमी होईल. आणि कमी झाल्यामुळं आपल्याला हातामध्ये काठी घ्यावी लागेल, आणि काठी घेतल्यामुळं त्या काठीला बघून एक सुद्धा कुत्रा येणार तर नाही, हे तर आहे. आणि ही काठी घेऊन जात असताना दुसरा पाय सुद्धा नाहीसा येईल. पहिला पाय तर जगेलेलाच आहे, दुसराही जाईल, त्यामुळे चालता येणार नाही. त्यामुळे आपल्याला पालखीमध्ये बसवून कायम नेलं जाईल. आणि त्याचबरोबर नुसतंच पालखीतनं नेलं जाणार नाही, तर आपली सगळी सेवा पण करतील सगळे. का करणार? कारण आपल्याला कॅन्सर हा रोग होईल, आणि त्यामुळं सर्वजण आपल्या आसपासचे त्यांना आपली सेवा करावी लागेल. आणि या रोगामुळे आपण लवकरच या जगाला विराम देऊ, म्हणजेच लवकरच इथून निघून जाऊ, त्यामुळे कधीच आम्ही वयस्कर होणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूनो आणि भगिनींनो, आपल्यामध्ये हे जर असेल तर हे व्यसन न करता आपल्या आनंदमय सुखमय जीवनासाठी अशा प्रकारचं व्यसन करा की जे व्यसन म्हणजे दोन प्रकार आहेत. एक व्यसन म्हणजे सवय, मला अशी लावून घ्यायची आहे की ती सत्य यथार्थ समज, ह्या दोन गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि या रोगामुळं आपण लवकरच या जगाला विराम देऊ, म्हणजेच लवकरच इथून निघून जाऊ, त्यामुळे कधीच आम्ही वयस्कर होणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूनो आणि भगिनींनो, आपल्यामध्ये हे जर असेल तर हे व्यसन न करता आपल्या आनंदमय सुखमय जीवनासाठी अशा प्रकारचं व्यसन करा की जे व्यसन म्हणजे दोन प्रकार आहेत. एक व्यसन म्हणजे सवय, आणि ती सवय मला अशी लावून घ्यायची आहे की ती दोन प्रकार त्यामध्ये आहेत. एक आहे गुणग्राही दृष्टी आणि दुसरा आहे एक गुणग्राही दृष्टी आणि दुसरा आहे समज. ह्या दोन गोष्टी सत्य यथार्थ समज, ह्या दोन गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. गुणग्राही दृष्टी म्हणजे एक चांगलं बघणं. जसं एक गाव होतं आणि ह्या गावामध्ये एक फकीर होता. तो फकीर सर्वांच्याकडे भिक्षा मागत असायचा आणि भिक्षा मागत असताना तो काय म्हणायचा, झूठ करेगा उसका बुरा हो जाएगा और जो सच पर चलेगा उसका भला हो जाएगा. आणि हे दररोज 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 प्रत्येक जण ऐकतच होते. परंतु त्या गावामध्ये एक खूप वाईट वागणारी स्त्री होती. तिनं ते ऐकलं आणि तिला असं वाटायला लागलं की हा फकीर दररोज उठून हेच वाक्य म्हणत राहतो, म्हणजे नेमकं या वाक्याचा अर्थ तरी काय आहे. आणि म्हणून त्या फकीराला ती काय म्हणते की हे फकीर तू असं का म्हटलंस की जो झूठ करेगा उसका बुरा हो जाएगा और सच करेगा उसका भला हो जाएगा, म्हणजे ह्याच्यात ह्याचा अर्थ तरी काय आहे. तेव्हा ती फकीरानं उत्तर दिलं की जर झूठ केलं तर भलं बुरं होणार आणि सच केल्यावर भलं होणार, हे मी तुला बरोबरच सांगत आहे म्हणा. ते बरोबर कसं काय तू सांगत आहे, तर ते बरोबरच आहे म्हणतो, सत्यच आहे, तू कोणालाही विचार. दुसऱ्या दिवशी फकीर जेव्हा तिच्या दारात येतो त्यावेळी ती जी काय माता आहे ती दोन लाडू त्याला देते आणि त्या दोन लाडू मध्ये एक लाडू चांगला आणि दुसरा लाडू त्यामध्ये पॉयझन घातलेलं असतं, विष घातलेलं असतं. मग तो फकीर मात्र आपला झाडाखाली जाऊन बसतो. बसल्याबरोबर एक सैनिक येतो आणि तो सैनिक त्या फकीराला म्हणतो की नमस्कार. आणि नमस्कार केल्याबरोबर तो म्हणतो, फकीर हा माझा प्रसाद घे. तो त्यातला एक लाडू तो त्याला काढून देतो. काढून दिल्यानंतर तो खाल्ल्याबरोबर तो सैनिक थोड्या वेळानं खाली पडतो, मरून जातो. विष असलेला लाडू खाल्ल्यामुळं सैनिक गेला. फकीराला वाईट वाटलं. फकीराला सैनिक असल्यामुळं त्याला पकडून नेलं गेलं आणि त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं गेलं. परंतु इतक्यात काय झालं, त्या सैनिकाचं जे काय प्रेत आहे, हे सैनिक जे काय सैनिकाचं प्रेत आहे ते त्याच्या मूळ गावी नेलं जाणार. तर त्याच्या आधी सगळी सैनिक सेना त्या जिथं जी स्त्रीनं लाडू दिले होते तिथं पोचले. त्यावेळी हे सैनिक आलेले बघितल्याबरोबर ती जी स्त्री आहे ती खूप घाबरली. घाबरली आणि एकदम तिला चक्कर यायला सुरुवात झाली. इतक्यात तिच्या समोर जे प्रेत आलं ते तिच्या मुलग्याचंच आलं. त्यामुळं ती खाली जमिनीवरच पूर्ण पडली आणि नाहीशी झाली. सांगण्याचं तात्पर्य, झूठ जो करेगा उसका बुराई हो जाएगा। हे लक्षात जेव्हा आलं तेव्हा फकीराला सोडलं गेलं। मूळ ही गोष्ट आहे की आपण काय म्हणतो की अनेक जण झूठ करत आहेत, अनेक जण पाप करत आहेत, अनेक जण चूक करत आहेत, अनेक जण बुरं काम करत आहेत, अनेक जण अवगुणात्मक व्यवहार करत आहेत, त्यांना काय होत नाही। परंतु हे चुकीचं आहे। कर्माचं हे रहस्य आहे की जो जसं करेल तसं त्याला मिळेल, जे पेरलं जाईल तेच उठेल। तसं या ठिकाणी जो भला करेगा उसको उसका भलाई होगा, जो सच पर चलेगा उसका भलाई होगा। हे आपल्या उदाहरणावरनं लक्षात आलं असणार। म्हणजेच आम्हाला आमची जे काय भलं होण्यासाठी, सुखमय आणि आनंदी जीवन होण्यासाठी एक सुंदर उपाय ईश्वराने सांगितलेला आहे, तो आहे गुणग्राहक दृष्टी। सुंदर उमलणारी फुलं बघा, किती सुंदर सुगंध देत आहे। निसर्गाकडे पहा, बघितल्यावर किती छान तृप्त होत आहे आपण। म्हणजे प्रत्येक वस्तू, वैभव, पक्षी, प्राणी ह्या सर्वाकडे पाहिल्यानंतर हे आपल्याला सर्वजण गुणच देत आहेत। परंतु सर्वश्रेष्ठ आणि बुद्धिवान प्राणी मानव, आणि असा आपण सर्वजण मानव जर गुणग्राही दृष्टिकोन आपल्यामध्ये धारण केला तर नक्कीच आपल्याला आनंदी आणि सुखी जीवन होणारच। म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून, भले पहिला तर तुम्ही करत असाल, परंतु आजपासून तर हे दृढ आपल्यामध्ये संकल्प करा की मला जो माझ्या समोर सीन येईल, जी व्यक्ती येईल, जी परिस्थिती येईल, जे काही समोर येईल, यातून मला फक्त गुणच पाहिजे आहेत। जेवढे सद्गुण आपण पाहत राहाल तितकं आपल्याला आनंद प्राप्त होईल। दुसरं, आपल्याला सुखी जीवन हवं आहे तर सुखी जीवनासाठी आवश्यकता आहे समज। म्हणून म्हटलं जातं, सुख हे समजण्यावर आहे असं बरेच लोक म्हणतात। परंतु समजण्यावर आहे तर त्या सुखासाठी असलेली जी समज आहे ती नेमकी काय आहे, यथार्थ समज जी आहे तिला धारण करणं फार महत्वाचं आहे। कारण समज आपल्याकडे नसल्यामुळेच आपण दुखी होत राहतो। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कोणती समज, तर या ठिकाणी ती समज आहे की आज आपण प्रत्येक वेळेला पाच गोष्टीमुळं आपलं सुख गमावून बसतो। आणि त्या पाच गोष्टी कुठल्या आहेत? एक उदाहरण आहे की का, कसं, कधी, कोण आणि कुठं। ह्या पाच गोष्टी कायम आपल्या समोर येत राहतात।